रघुवीर समर्थ।
याचा दुसरा अर्थ असा होतो की भक्ती करणारा हा भक्त अंतर्बाह्य आतून बाहेरून संपूर्ण मधुर अशा तऱ्हेचा होतो। इथे त्यांनी एक हे दिलंय कोटेशन संस्कृतमध्ये दिलेलं आहे की मयी भक्तीरही भूतानाम अमृतत्वाय कल्पते। गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे की तो अमृतत्वाची कल्पना करण्यास योग्य असा, म्हणजे माझी भक्ती करत असताना भूताना म्हणजे जीवाला हे अमृतत्वाकडे घेऊन जाते। आपलं मराठीतलं ज्ञानेश्वरांचं हे नामामृत गोडी वैष्णवा लाजले, तर इथे मधुर असा अर्थ, म्हणून त्याच्यात त्याने तीन अर्थ दिलेत अमृत स्वरूपाचे, एक अमरत्व, दुसरं अत्यंत माधुर्य गोडी, आणि तिसरं अखंड मिलन। तर अखंड मिलन ज्याच्यामध्ये कुठेही विरह नाही खंड नाही अशा तऱ्हेचं मिलन, हे तीन अमृत स्वरूपाचे याचा अर्थ आहे। ते मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होऊन मद तैसे सर्वस्वे भजती, म्हणजे मी माझ्यासारखे होऊन सुद्धा ते पुन्हा सर्वस्वाने माझं भजन करत असतात। त्याच्यामध्ये याच्यासाठी जिथे जे भक्त ईश्वराची सगुण भक्ती करत असतील त्याच्यासाठी अत्यंत मधुर असा एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये संस्कृत मधला आहे, आधारम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम नयनम मधुरम, फार काय सगळं त्याचं सगळंच मधुर आहे। मथुराधिपते हे अखिलम मधुरम, या मथुराधिप श्रीकृष्णाचं सगळंच मधुर आहे। म्हणून त्याच्या संबंधी या चार गोष्टी आहेत की भगवंताच्या सगुण भक्तीमध्ये येणाऱ्या भगवत कथा, त्याचं स्वरूप, त्याचं नाम, त्याचा चरणस्पर्श, हे सर्वच सर्वच अमृतमय आहे। तसंच रामायणामध्ये सुद्धा एक सुंदर श्लोक आहे, श्रीराम नामाक्षर मंत्र बीजम जाप्यम मदीयम परमामृतम मे, रामायण समुद्र जातम गरलम वृथाकृतम ध्येयम मदीयम सतुरामचंद्र, याप्रमाणे तसं वृथाकृतम म्हणजे समुद्र जातातलं जे विषय आहे ते सोडून दिल्यानंतर, तसं इतर सगळं सोडल्यानंतर श्रीराम नामाक्षर, श्रीराम हे जी दोन अक्षरं आहेत ही मंत्र बीज जाप्य जपजाप्यासाठी माझ्यासाठी परमामृत म्हणजे अत्यंत मधुर अशी आहेत। आणि त्याच्यामुळे ईश्वराचे सगळे जे गुण आहेत ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मध्ये येत असतात, आणि त्याच्यामुळे भक्ती ही अखंड राहणारी स्थिती आहे, कारण ईश्वर हा अखंड आहे, ईश्वर हा अमर आहे, म्हणून भक्त हाही अमृत स्वरूप अत्यंत मधुर आणि अमृत स्वरूप असा होतो। आपला नेहमीचा जो अभंग आहे, अमृता सुनी गोड नाम तुझे देवा, तसं। आणि शेवटचा एक हे याच्यामध्ये दिलेलं आहे की वदनम प्रसाद सदनम, म्हणजे वाणी हे जणू काही त्या प्रसन्नतेचं घरच असतं। वदनम प्रसाद सदनम सदयम हृदयम, श्लोक सुंदर आहे त्याच्यामध्ये, वदनम प्रसाद सदनम सदयम हृदयम सुधामयी वाणी, म्हणजे सुधामयी याचा अर्थ अमृतमय, अमृतमय वाणी त्याची असते। वदनम प्रसाद सदनम सदयम हृदयम सुधामयी वाणी, म्हणून या तीन याच्यामध्ये भक्ती कशी असते तर परमप्रेम रूपा आणि अमृत स्वरूपाचं। आता इथे एका ठिकाणी त्यांनी परमप्रेम रूपा असं म्हटलेलं आहे, आणि त्याच्याच पुढे अमृत रूपाचं असं म्हटलेलं आहे, अमृत स्वरूपाचं। ह्या ह्याचा फरक काय असू शकेल की एकाला स्वरूप म्हटलेलं आहे आणि एकाला रूप म्हटलेलं आहे, परमप्रेम रूपा आणि परमप्रेममय असं त्याचा अर्थ, आणि स्वरूप याचा तर स्वतःच रूप, स्वरूपा तिचं स्वतःचं स्वरूप हे अमृत असतं, ती स्थिती असल्यामुळे स्वरूप ही स्थिती आहे आणि भक्ती ही अवस्था, म्हणजे भक्ती आपण ईश्वराची साधक भक्त करत असतो त्याच्यामुळे ती प्रेमरूप, त्याची भक्ती प्रेमरूप बनते आणि ती बनल्यानंतर त्याची स्थिती अमृत स्वरूपाची होते, म्हणून ते दामाविधान भक्तीला पण जोडलेलं आहे। म्हणून दोन्ही याचं वर्णन केल्यानंतर नारद महर्षी या तीन ह्याच्यामध्ये अशी त्याची व्याख्या करतात की स तू अस्मिन परमप्रेमरूपा, तिथे अस्मिन आपण बघितलं सर्वनाम वापरलेलं आहे की ईश्वर हा सर्वत्र असल्यामुळे त्याच्यासाठी नामाची गरज नाही, नाम काहीतरी विशेष गोष्ट दाखवतं, पण अस्मिन हे सर्व नाम त्याचा सर्व गुण सर्वाकार सर्व स्थिती दाखवत असल्यामुळे तिथे सर्वनाम वापरले, सा तू अस्मिन परम प्रेमरूपा च अमृत स्वरूपा। त्यामुळे ती नुसती अंतर्बाह्य भक्ताला मधुर करते, त्याला अमर करते आणि त्याचं ईश्वरावर अखंड प्रेम सदैव सर्वथा असतं, अशा तीन सूत्रामध्ये नारदांनी सांगितलेले आपण थांबूया। जय जय रघुवीर समर्थ। काय काय कुठलं म्हणून हो पूर्ण त्याच्यातलं ना सुरुदांत आहे मनोगत। जय जय रघुवीर समर्थ। आपण पहिल्यापासून सूत्र बघत आलो आता तो अथ आता हा भक्ती व्याख्यात्याम पहिलं सूत्र झालं, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा दुसरं झालं, तिसरं अमृत स्वरूपाच इथपर्यंत आपण आलो होतो। आता ह्या भक्तीचं असं वर्णन केल्यानंतर ती भक्ती केल्यानंतर त्याचं फळ फलस्वरूप काय मिळतं परिणाम काय होतो हे पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे। यल लब्ध्वा यत लब्ध्वा पुमान म्हणजे भक्त साधक सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती। ही परमप्रेमरूप अशी भक्ती जर साधकाला करता आली व्यवस्थितपणे योग्य तऱ्हेने तर त्यातनं काय होतं त्याचा परिणाम काय होतो, तर जी भक्ती लब्ध्वा म्हणजे बरोबर प्राप्त झाली असताना योग्य रीतीने केलेली असताना म्हणजे आपलं ईश्वरावर परमप्रेम असं असं जर आपल्याला करता आलं तर यात म्हणजे जी भक्ती लब्ध्वा म्हणजे जय प्रेम जय परमप्रेम हे भक्ताला करता आल्यानंतर म्हणजे लब्ध्वा पुमान पुमान म्हणजे साधक। आता साधक म्हणण्याचं कारण काय पुढचा शब्द सिद्ध असा आहे। साधक म्हणजे ज्याला काहीतरी मिळवायचं असतं ज्याच्यामध्ये काहीतरी अपूर्णता असते ज्याला काहीतरी कुठेतरी कशाकडे तरी वाटचाल करायची असते ज्याला प्रगती व्हावी असं वाटतं त्याला साधक साधना करणारा तो साधक आणि ज्याची साधना पूर्ण झालेली आहे त्याला सिद्ध सिद्ध असं म्हणायचं। आता इथे पुमान सिद्धो भवती आता पुमान याचा अर्थ मनुष्य देहधारी जीव म्हणजे पुरुषार्थी जीव अशा अर्थ कारण आपल्याकडे पुरुष शब्दाचे दोन अर्थ सांगितले आहेत पुरुष येते तो पुरुष म्हणजे पुरुष आणि प्रकृतीमधला पुरुष किंवा जीव असा अर्थ आणि दुसरा इथे अर्थ पुरुष म्हणजे लिंगाने पुरुष तर तसा इथे पुमान म्हणजे जीव अशा अर्थ असल्यामुळे म्हणजे ज्याला पुरुषार्थ साधायचे असा कोणी जीव म्हणजे पुरुष तो पुरुष असा त्याचा अर्थ म्हणून इथे जसं कायद्यात असतं ही इन्क्लूड शी म्हणजे कायद्याच्या कलमात जरी ही वापरलेला असलं तरी त्याच्यामध्ये शीचा सुद्धा हे होतो सम अंतर्भाव होतो। तसं इथे चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपल्याकडे सांगितलेले आहेत। आता संसारी जर जीव असेल ग्रहस्थाश्रमी असेल तर धर्म अर्थ आणि काम हे पतीपत्नीने जोडीने मिळवायचे असतात आणि म्हणून आपल्या विवाहाप्रसंगी शपथ घ्यायला लागते बघा धर्मे अर्थेच कामेच न अतिचरामी न अतिचरितव्यम आणि आम्ही दोघेही मिळून या धर्म अर्थ काम याच्यामध्ये याचा आम्ही हे कर अतिक्रमण करणार नाही किंवा याचा हे करणार नाही काय हे टाळणार नाही योग्य तऱ्हेने धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही मिळवू पण मोक्ष याच्यात म्हटलेलं नाही कारण मोक्षासाठी दोघांची गरज नाही म्हणून धर्म अर्थ काम आणि प्रत्येक जीवाने मिळवण्याचा तो मोक्ष म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यापैकी तसं त्यांनी हा हे चार पुरुषार्थ जीवाने मिळवायचे असले त्यातले काही जोडीने काही समुदायाने काही कुटुंबाने तरी मोक्ष हा ज्याने त्याने मिळवायचा असल्यामुळे तसाच भक्ती हा सुद्धा पंचम पुरुषार्थ मानले पाचवा पुरुषार्थ म्हणजे ज्याने त्याने ईश्वरावर वैयक्तिकरित्या परमप्रेम करावं आणि हा पाचवा पुरुषार्थ तो लब्ध्वा म्हणजे तो मिळवावा असा त्याचा हेतू आहे। म्हणून त्याने म्हटलं की पुरुषार्थ म्हणजे ज्याला हे पाच अर्थ मिळवायचे आहेत पाचवा पुरुषार्थ भक्ती तो ती अशी भक्ती योग्य तऱ्हेने केल्यानंतर पुमान सिद्धो भवती सिद्ध होतो। आता इथे सिद्ध म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सिद्ध म्हणजे प्रसिद्ध सिद्धी मिळवलेला योगी किंवा योगातल्या अष्टयोगातल्या महासिद्धी असा तिथे भाग नसून किंवा योगातल्या अष्टसिद्धी ज्याला म्हणतो आपण त्या तसा त्याचा अर्थ नसून उलट भगवान पतंजलीने या सिद्धी म्हणजे प्रगतीतले अडथळे आहेत म्हणून जर आल्या तर त्याचा योग्य तऱ्हेने विवेकशक्तीने वापर करावा एरवी त्यांच्याकडे त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करू नये असं सांगितलं नाही तर इथे सिद्धी या शब्दाचा अर्थ सिद्ध म्हणजे एक त्याचा अर्थ पूर्ण असा आहे आणि दुसरं मोक्ष कैवल्य निर्वाण प्राप्ती असा सिद्ध शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याला हे मिळालंय त्याला सिद्ध म्हणावं आणि बाकीच्यांना ज्यांना ते अजून मिळवायचंय त्यांना साधक म्हणावं त्याच्यासाठी अजून त्यांचा प्रयत्न चालू आहे तो म्हणून गीतेमध्ये सुद्धा अशीच एक नैष्कर्म्य सिद्धी म्हणून सांगितलेली आहे म्हणजे योग्य ते कर्म, सहज कर्म, नियत कर्म करून सुद्धा त्याच्या फळासंबंधी कुठलीही अपेक्षा न करता कर्म झाल्यानंतर ते जसंच्या तसं ईश्वराला अर्पण करणे आणि त्याच्या संबंधी आपल्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेचा संस्कार न राहणे याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हटलं. तर हाही सिद्धी म्हटल्यानंतर ही शेवटची सिद्धी असं म्हटलं. त्याच्यामुळे सिद्धीचा एक शब्द लाभ असा होतो. जसं आपण सर्व सिद्धी पाकसिद्धी झाली का, तयारी झाली का, हा सिद्धीचा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ लाभ असा होतो. लाभ म्हणजे फायदा किंवा ज्याला असं म्हणता येईल प्राप्ती, सिद्धी. तर भक्ती हाच, भक्ती भक्ताला सर्वोत्तम लाभ काय असतो या दृष्टीने विचारलं तर भक्ती त्याचे परमप्रेम हाच त्याचा सर्वोत्तम लाभ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याने म्हटलं लाभ हा मदभक्ती ही उत्तम, म्हणजे माझी भक्ती त्याला करता येते, त्याला मग त्याच्यावर परमप्रेम त्याचं माझ्यावर आहे हाच त्याच्या दृष्टीनं सगळ्यात त्या स्थितीत तो राहू शकतो ह्यालाच परमलाभ परमसिद्धी असं म्हटलं. नाथांची त्याच्यावर ओवी आहे की तू तुवा पुशीला लाभ होतो कोण, की सगळ्यात सर्वश्रेष्ठ लाभ जगात कुठला, तर तुवा पुशीला लाभ होतो कोण ऐक त्याचेही लक्षण. त्याचं लक्षण काय ते माझी उत्तम भक्ती जाणं, उत्तम भक्ती जाणं लाभ संपूर्ण ज्ञान हवं या अर्थाने ते सिद्ध म्हणजे पूर्णत्व येणे असा अशा अर्थाने तो उमान सिद्धो भवती सिद्ध होतो. साधना करून काही साध्य प्राप्त करून घ्यायचं ज्याचं शिल्लक राहत नाही शेवटच्या अवस्थेला जो येतो अशा स्थितीला सिद्ध म्हणजे पूर्णत्व असा त्याचा अर्थ. पुढचं अमृतो भवती हे आपण काल बघितलेलं आहे की भक्ती ही अमृत स्वरूपच असल्यामुळे ती भक्ती करणारा जो भक्त असतो त्याचं अंतिम ध्येय म्हणजे तो अमृतमय होतो. दोन्ही अर्थाने एक अमर होतो, त्याचं शरीर जरी मरते असलं तरी तो त्याचा जीव जीवात्मा जो आहे तो ईश्वराशी मिलन पावत असल्यामुळे सतत तो अमर होतो, अमृतमय होतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे मृत होत नाही शरीर पडलं तरी तो स्वतः अमृतमय होतो. आणि दुसरा जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत संपूर्ण माधुर्य त्याला प्राप्त होतो. म्हणजे म्हणून अमर अमरता आणि मधुरता असे दोन त्याचे अर्थ आहेत. अमृतो भवती म्हणजे तो अमृतत्व त्याला हे प्राप्त होतो. भक्त हा अंतर्बाह्य मधुर असा होतो. त्याच्यावरही यांची ओवी आहे. अमर तू खरा नोहे कैसा मी दातारा, म्हणजे ही अमरता तू जर अमर असलास तर तुझी भक्ती करणारा मी कसा काय अमर असणार नाहीये. म्हणून त्यांनी म्हटलंय अमर तू खरा नोहे कैसा मी दातारा, ही अमरता देहाची नसते कारण देह हा उपजे ते नाशे या ह्याच्यातला असल्यामुळे, प्रकृतीतला असल्यामुळे, प्रकृतीच्या उपपत्ती खालचा तो असल्यामुळे जे जे उपजत आपण देहाची देहात ज्या अर्थी उत्पत्ती होते त्या अर्थी त्याचा केव्हा तरी लय हा होणारच आहे. कारण गीतेतही सांगितले ज्यातसे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्थ. त्याच्यामुळे मग ह्याच्यातलं हा अमर होतो म्हणजे प्रत्यक्षात नक्की काय होतं, त्याची मी फक्त देहच आहे आणखीन काही नाही अशी जी बुद्धी असते ती बुद्धी त्याची नष्ट होते. कारण देह हा विनाशी असता तरी ज्या आत्मस्वरूपावर या आत्मस्वरूपाने ज्या आत्म्याने हा देह धारण केलेला आहे तो आत्मा अमर असल्यामुळे मी आत्मस्वरूप आहे अशी जर त्याची खात्री पटली, त्याची त्याला अनुभूती आली तर त्या अमरत्वाकडे त्याची सतत ओढ लागून राहते आणि प्रत्यक्षात तो आत्मस्वरूप होतो आणि त्याचाच अर्थ तो अमर होतो. आणि याचं विस्मरण झाल्यामुळे आपला जीव सतत देहबुद्धीकडे ओढला जातो, देहबुद्धीने वागत असतो आणि त्याच्यामुळे देह संसार सुखदुःख ही सगळी कायमची आणि खरी असं वाटत राहतं फक्त. आणि त्याच्यातमुळे त्याला त्या वासना निर्माण झाल्यामुळे पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात तो अडकत राहतो. आणि भक्तीतनं या सगळ्यातनं आत्म्याशी ईश्वराशीच ऐक्य साधल्यामुळे या सगळ्यातून त्याची मुक्तता होते आणि म्हणून त्याला अमरत्व प्राप्त होतो. त्याच्यावर पुन्हा तुकाराम महाराजांचे दोन अभंग इथे दिलेत. तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात, मात म्हणजे विशेष गोष्ट आहे, विशेष गोष्ट ऐका की आम्ही हो अतीत देहा होणे, की आम्ही देहबुद्धीच्या आम्ही देहाच्या केव्हाच पलीकडे आहोत, आम्ही देहाच्या पलीकडे आहोत, आमचं खरं अस्तित्व हे देहाबरोबर देहाच्या पलीकडे सुद्धा आहे हे आम्हाला चांगलं कळून चुकलेलं आहे. म्हणजे त्याचे पुढे आणखीन एक मजेशीर अभंग त्याने दिला आहे की देह माझा मरत असला तरी प्रत्यक्षात मरण माझे मरूनही गेले, म्हणजे माझ्या मरणानेच माझं मरणच मरून गेलेलं असल्यामुळे मज केले अमर, म्हणजे मला स्वतःला तुकाराम महाराजांना अमर करून माझं मरण म्हणजे मी मरायच्या ऐवजी माझं मरण मरून गेलं आणि जाताना मला अमर करून गेलं. जसं राम हमारा जप करे और हम बैठे आराम, हे जी कबीरांची आहे, कबीरांची शेवटची ही आहे उक्ती की इतकी अंतिम अवस्था पोचते की शक्ती रूपानं राम हा शक्ती रूपानं श्रीराम जय राम जय जय राम हा जप करत असतो आणि आत्मरूपाने मी ते बघत असतो म्हणजे तो कसा करतोय. त्याच्यामुळे भक्त हा अमर त्याच्या अमरतेमुळे म्हणा किंवा त्याच्या परमप्रेमामुळे म्हणा हा भगवंतमय होत असल्यामुळे ज्या भगवंतावर जसा काळाचा प्रभाव पडत नाही तसा भक्तही कालातीत होतो आणि म्हणून तो अमर होतो. जगा काळ खाय तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ सगळ्या जगाला काळ खात असतो प्रत्येक ठिकाणी रूपांतर विनाश लय चालू असतो पण आम्ही माथा दिले पाय आम्ही त्याच्या डोक्यावर पाय ठेवून अमर झालेलो. त्याच्या इथं बघा जेव्हा संपूर्ण याचा प्रश्न येतो भक्ताला तेव्हा तुकाराम महाराज आम्ही म्हणतात जसं का त्या दिवशी उदाहरण दिलं होतं काय म्या बामरे बोलावे उत्तरे असं वैयक्तिक ह्याच्यामध्ये म्हणतात आणि भक्त सगळे आचार्य सगळे भक्त अशा वेळ म्हणायचं आम्ही किती शब्द आम्ही माथा दिले पाय. त्याच्यामुळे अमर शब्दाचा दुसरा अर्थ आपण काल बघितला होता की मधुरता आंतरबाह्य मधुर सरस म्हणजे निरस नसलेला असा तो होतो. आणि त्याची त्याने अनेक इथे विशेषणं दिली आहेत त्याच्या ठिकाणी विनय असतो नम्रता असते शुद्ध आचरण असतं मधुर वाणी असते स्वतःचे गुण झाकण्याची वृत्ती असते इतराच्या गुणांना वाव देण्याची गरज असते आणि ते दुसऱ्याचे गुण मोठे करून सांगणे त्यांचं कौतुक करणे सर्वांशी समभाव आणि स्वतःच्या ठिकाणी सेवाभाव एवढे सगळे गुण त्याच्या ठिकाणी असतात सर्वांचा मंगल भाव अशी बुद्धी असते. स्तुती निंदा यांच्या तो पलीकडे गेलेला असतो कडवटपणा कठोरपणा याच्या ठिकाणी याचा संपूर्ण अभाव असतो. आमच्या ते रिझर्व्ह बँकेच्या गॅदरिंगमध्येच काल जे झालं त्याच्यामध्ये तुम्ही मला वाटतं असं नव्हतं ना गॅदरिंग केलं तर तिथे अशीच गंमत झाली अविनाश जोशींच्या सौभाग्य होते त्यांना आम्ही अविनाशी जोशी असं गमतीत म्हणतो तर त्या त्यांनी काहीतरी एक महाराष्ट्र गीत वगैरे बसवलं तर त्यांनी ते महाराष्ट्र गीत बसवलं मला अगोदर विचारलं पट्टी कुठली वगैरे काय करायचं मला सांगितलं मी पेटी वाजवणार अगदी आनंदाची गोष्ट आहे वाजवत आणि शेवटच्या क्षणी काय झालं तिथे गंमत म्हणजे ही सगळी पोरच ना ती त्यांनी भलत्या स्वरावरी सुरुवात केली गायच्या वेळेला जय 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 महाराष्ट्र माझा म्हणून त्यांनी ठरवलेली पट्टी केली होती पण शेवटच्या क्षणी काय होतं कुणाला सांगता येतं कारण शेवटच्या क्षणी स्टेजवर गेल्यानंतर जे काही घडतं ना ते प्रॅक्टिसच्या आलेवेळा पलीकडे असतं त्याच्यामुळे ह्यानी त्या त्याच्या अगदी बेमेची देठापासून कोणीतरी वरचा स्वर लावला एका आणि बाकी सगळ्या त्याच स्वरात म्हणतो ह्या तिथे काय करायचं हेच त्यांना कळेना ह्या पेटीवर बसलेला मी आपल्या मागे बसलेला हनुमंतासारखा आणि तेव्हा होतं काय मग कुठला स्वर चाललाय म्हटलं भलत्या स्वर मला भलत्या स्वरात गातायत म्हटलं पोरं मग मला येत नाही वाजवताना मग मी काय करू म्हटलं तुम्ही वाजवला मी वाजवतो मी म्हटलं हा दास केव्हाही बंदा हजरच आहे तुमच्या साठी बरं मी असं करतो मी हळूच सटकते म्हणे म्हटलं तर का म्हणून पहिल्या वेळीच एवढं सगळं संभाषण झालं त्या पटकन उठल्या मान खाली गेलो स्टेजवरनं जाऊन आपल्या जागेवर बसल्या मी पेटीवर बसलो त्याच क्षणी मला पट्टी त्यांची कुठली आहे ती पकडली मी वाजायला सुरुवात केली. आता हा त्याच्यामध्ये माझ्या मनात कुठे बाबा त्यांनी त्यांनी सगळी रिहर्सल केली आहे त्यांनीच वाजवायला पाहिजे मग त्यांची सुख दुःख फळं असतील त्यांनी भोगायला पाहिजेत त्यांचं त्यांनी चुकलं स्वतःला एवढं त्याला ज्ञान असायला नको का किंवा कुठल्या तरी पट्टीत आपल्याला वाजवता व्यवस्थित आल्याखेरीज आपण पेटीवर बसू नये वगैरे असं काही कुठलाही कुठलाही विचार माझ्या मनात सिच्युएशन एवढी झाली की ह्या पोरं भलत्या स्वरात गात आहेत आणि बाईंना वाजवता येत नाही मला वाजवता येत आहे तरी सुद्धा मी आपण तुम्ही बाजूला मी वाजवतो असं म्हटलं नाही मी शांतपणे बघत बसतो त्या काय करतात त्यांना जेव्हा पहिली ओळ झाल्यानंतर हे भलत्याच पहिला जय जय महाराष्ट्र माझा पोराने किंचाळलेला ह्या कुठेतरी खालच्या पट्टीत वाजवतो त्या त्याच्यावर तेव्हा त्यांना लोक म्हणजे काय करू पण मला तर येत नाही ह्या पट्टीत वाजवता म्हणजे ह्याने भलत्याच पट्टीत सुरुवात केली आहे तर तुम्ही वाजवाल का म्हणलं हो मी मला माहिती आहे कुठली पट्टी कुठल्या पट्टीची पोरं गाड्याकडे पोरांची पट्टी मला माहिती आहे दोन पट्ट्या पुढे सरकली होती ते तर त्यात तत्क्षणी त्या उठून गेल्या मी तिथे बसलो कोणाला काय झालं कळलंच नाही म्हणजे जी माणसं ऐकतो तरी त्यांच्या ठिकाणी अरे जोशीबाईंच्या इकडे भोसेकर कसे आले एवढंच फक्त पण ते गाणं पुन्हा कुठेही त्याच्यात हे न पडता फरक न पडता गाणं सुरू झालं आणि असा असे अशा वेळेला अनेक असे प्रसंग आमच्या ह्याच्यात संगीतात नेहमी ओढवत असतात की ह्याच्यात आणि तिथे बाकीची सगळी माणसं त्याचा प्रेस्टिज इश्यू करून बसतात म्हणजे बाबा एखाद्याने दुसऱ्या एखाद्याने सांगितलं मी पेटी वाजवतो त्याच्यामध्ये की ताबडतोब ह्या माणूस मी असताना ह्या दुसऱ्या पेटीवाला घ्यायची गरजच काय आहे मग मला एवढी रिहर्सल माझ्याकडे कशाला करून घेतली माझा वेळ कशा खाला वेळ खाल्ला कशाला ही मंडळी येतात कशाला येते स्वतःला येत नसेल तर पहिल्यापासून मला सांगायचं मी दुसरीकडनं दुसऱ्या पेटीवाला आणणार आहे माझ्याकडनं माझा एवढा वेळ फुकट कशाला घालवला हेच त्याच्या मनात विचार घोळत असतात सगळे म्हणजे सगळे त्याचे जे पेटीवाला म्हणून जे काही विचार म्हणजे जे काही कुठलीही तुमच्याकडे कला असली की ती ईश्वराची सेवा म्हणून वापरलेली असते हे त्याच्या लक्षात येत नाही. जेव्हा ही पुस्तकं माझी छापली गेली तर पहिल्यांदा महाराजांनी मला काय सांगितलं असेल तुझ्या ज्ञानाचं प्रदर्शन तुला पुस्तकं छापलेली नाही आहेत म्हणे तुला जे ज्ञान मिळालेलं आहे या शक्तीच्याकडून ते लोकांपर्यंत पोहोचावं ह्या प्रक्रियेमुळे ती पुस्तकं छापली गेलेली आहेत. त्याच्यातनं तुला कोणी विद्वान म्हणावं वगैरे अशी अपेक्षा करतो. तसं त्याच्यामध्ये जो खरा हे असेल संगीताचा असेल त्याचा सेवा हा त्याच्यामध्ये भाव असतो. तसंच सांगितलं प्रसंग आला म्हणून. आणि तसंच तिथे प्रत्यक्षात ऐकतेवेळी प्रत्येक वाजवायच्या वेळेला सुद्धा अनेक लोकांनी आपले हे बदलले, ते कुणी दुसरे हे घेतले. ते तिथे जे घडत असतं स्टेजवर ते आपण जसं बसवलेलं असतं तसं होतं असं नाही. त्यामुळे प्रत्येक कलावंताला या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला लागतं. त्याच्यामध्ये बघा प्रत्यक्ष आपल्याला आपल्याबरोबर कोणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रिहर्सल केलेली असेल तरी तोच तिथे तोच पुन्हा तुम्हाला घेईल अशातलाही भाग नसतो. बरं ऐकवेळा ज्याच्याशी काही रिहर्सल केलेलं नसते तोही माणूस तुम्हाला सांगायची ही असते जरा माझ्यासाठी 5 मिनिटं बसता का वगैरे. तिथे चुकायची शक्यता असते. बरं त्या गायकाला वाटत आपणही श्रेष्ठ आहोत या पेटीवाल्याला काही कळत नाही. त्यामुळे सगळ्या चुकांचा हा जो असतो ते शेवटी त्या पेटीवाल्याच्या माथ्यावर. हे सगळं लक्षात घेऊनच करायला लागतं असा त्याचा भाग आहे. म्हणून सहज आठवण झाली याच्यातनं स्तुतीनिंदायाच्या पलीकडे एखादा हे जातो कलावंत केव्हा तो केव्हा जाऊ शकतो. तो सगळं ईश्वराची सेवा या भावनेने माझी कला वापरली जाते या भावनेने जेव्हा करतो तेव्हाच तुम्ही सगळ्याच्या पलीकडे जाऊ शकतो. नाही तर जोपर्यंत मी करतो याचा भाव असतो तोपर्यंत मी बरोबर माझा बरोबर तुझं तुझ्या बरोबर माझी श्रेष्ठता कनिष्ठता नीच उच्च हे सगळं त्याच्यात येत असतं. पुढचा भाग आहे त्याचा तृप्तो भवती. झाली का तृप्त भव तृप्त भवती म्हणजे तृप्त. इथे अशा अर्थाने शब्द वापरलाय तृप्त म्हणजे संतुष्ट. संतुष्ट याच्यामध्ये जे ज्या परिस्थितीत तो आहे त्याच्या स्वतःच्या भोवतालच्या कुटुंबाच्या त्या परिस्थितीत तो संतुष्ट असतो समाधानी असतो. आणि समाधान किंवा संतुष्ट याच्या विरुद्ध शब्द काय ते व्याकुळता म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी व्याकुळ होणं. याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द तृप्ती. आता ही संतोष किंवा हा त्याचं त्यांनी इथे हे दिलंय की आपल्या इंद्रियांची देवता ही इंद्र आहे आणि इंद्राला स्वतःला इंद्रपदाची हाव असते. इंद्र कुणी आपल्या पुराणात वर्णन केले की कुणी यज्ञभिन्न गेले की इंद्राचं सिंहासन ढळमळायला लागतं. मग आपल्या सिंहासनाचं काय होणार म्हणून मग ते कुठेतरी अप्सरांना पाठवतो त्याचं हे करण्यासाठी वगैरे वगैरे स्टँडर्ड प्रोसिजर जे आहे त्याचं स्वर्गातलं ते सगळं ते अडॉप्ट करत असतो. तर त्याची देवता इंद्र असल्यामुळे त्या इंद्रियांना त्यांचे अनुकूल विषय फार प्रिय असतात असा त्यातला संशोधनाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे इंद्रिय सुख जे आहे आपण नेहमी बघावं की इंद्रिय सुखाचे विषय कितीही माणसाच्या समोर आले तरी बाबा आता पुरे पुन्हा नको असं कधीही त्याला वाटत नाही. आणि अगदी भुकेचा विषय जरी घेतला की भुकेने आपल्याला आवडते पदार्थ जरी आपण खाल्ले तरी 6 तासांनी 10 तासांनी पुन्हा जेव्हा भूक लागते पुन्हा तेव्हा तेच पदार्थ तसेच पुन्हा हवेसे वाटतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा विषय समोर येऊन विषय सुख घेत राहणं असं माणसाला वाटावं आणि ते पुन्हा पुन्हा मिळत राहावं त्याच्यामुळे त्याला कधीच तृप्ती नसते. पण भक्ताच्या बाबतीमध्ये त्याचं सर्व परमप्रेम हे त्याच्या गुरुवर किंवा त्या ईश्वरावर असल्यामुळे त्याच्या ठिकाणी तृप्ती असते. उलट त्याला असं वाटत असतं की ईश्वरी संकल्पाने माझ्यासमोर जेव्हा विषय येईल तेव्हा त्याचा उपभोग मी घेईन. त्याच्यासाठी मला मुद्दाम प्रयत्न करण्याची किंवा देवाकडे मागणी करण्याची किंवा कुठेतरी त्याचा मोर्चा काढण्याची काही गरज नाही. मला जेव्हा त्याच्या इच्छेने जेव्हा देवा जसं येईल तेव्हा मी भोगेन. त्याच्यामुळे अधिकाधिक म्हणजे आणखीन थोडंसं अग्नित तूप किंवा अग्नित तेल तसा त्याच्या बाबतीत प्रकार नसतो. नाहीतर म्हणून त्यांनी कुठेतरी तृप्त आणि अतृप्त याच्यामध्ये श्रीमंती आणि गरिबीचा काहीही संबंध नाही. श्रीमंती एखादा कितीही श्रीमंत मोठा माणूस असला की ज्याच्याकडे 7 पिढ्या संपत्ती त्याच्याकडे असेल असा माणूस सुद्धा अतृप्त असू शकतो. आणि ज्याच्याकडे सदरा सुद्धा नाही हा अत्यंत असा माणूस सुद्धा द्यायला सदरा नसताना अत्यंत सुखी असू शकतो. तर मग शेटजींची एक गोष्ट इथे त्याच्यानी कोट केली की म्हणे शेटजी असे लॉटरी काढण्यासाठी 2 तिकीट त्यांनी घेतली आणि 2 तिकीटं घेतल्यानंतर एका तिकिटाला काहीतरी 1 लाख रुपयाची लॉटरी लागली म्हणून एक पत्रकार अभिनंदन करायला त्यांचा गेला तिथे. तर ते म्हणाले काय मला विशेष काय सुख झालं नाही याच्यात 1 लाख रुपये मिळाले ठीक आहे पण मग दुसरा रुपये मी 2 तिकीटं काढली होती आणि दुसरा रुपये फुकट गेले त्याचं काय आहे बरं. हे अतृप्तीचं लक्षण आहे. तर आपण हे सांगूया वेळ झालेली आहे. तर भक्तिप्रेमाने हा जीव परमभक्तीमुळे परमप्रेमामुळे हा जीव अत्यंत तृप्त असतो आणि तृप्त असल्यामुळे त्याला आणखीन कशाचीही आहे त्याच्यापेक्षा कशाचीही गरज लागत नाही. आहे ते गेलं तरी त्याला कधी दुःख होत नाही नवीन आलं तरी त्याला त्याचं काही त्याचा तो हुरडून जात नाही अशी त्याची अंतिम अवस्था असते. थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. पुढचं सूत्र असं आहे. आपण पहिली 3 सूत्र बघितली. अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः त्याच्यानंतर स तू सा तू अस्मिन परमप्रेम रूपा, त्याच्यानंतर अमृत स्वरूपाचं, आणि अगोदर कालचं सूत्र यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. तर या सूत्रात, या सूत्रात सगळं पॉझिटिव्ह सांगितलं कालच्या, आजच्या सूत्रात काय काय होत नाही हे सगळं निगेटिव्ह त्याच्यात सांगितलेलं आहे. नकारात्मक ते सूत्र असं आहे, यत प्राप्य म्हणजे जी भक्ती प्राप्त झाली असता न किंचित वांछती, तो काहीही कसलीही त्याला इच्छा होत नाही याच्या व्यतिरिक्त, न शोचती बरती इच्छा कशातही दुःख होत नाही, न द्वेष्टी कोणाचाही तो द्वेष करत नाही, न रमते म्हणजे कशामध्येही तो रममाण होत नाही त्याच्यामध्ये, म्हणजे रमण म्हणजे आसक्तियुक्त त्या रमणाचा त्याचा अर्थ आहे, आणि न उत्साही भवती म्हणजे कशातही त्याला उत्साह, त्याला आपण म्हणतो की आपण आपण मुद्दाम करावं उत्साहाने असं त्याला वाटत नाही. अर्थ त्याने दिला की देह प्राप्त झाल्यावर त्याला इच्छा शोक द्वेष हा कुणाचाही करत नाही, व तसंच कशातही रममाण व तो उत्साही असा होत नाही. आता याच्यात दोन सूत्रातला बारीक फरक लक्षात आला. पहिला सांगितलं की पहिली सगळी तुमच्या याच्यामध्ये होकारात्मक भूमिका आहे, सहकारात्मक भूमिका आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये नकारात्मक आहे. काय 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 म्हणजे संसारी माणसाला जे जे काय सहज होत असतं ते याला होत नाही, हा त्यातला फरक आहे. कसा तर आता पहिल्या दोन सूत्रातला फरक बघा. एकाग्रत यल लब्ध्वा असं म्हटलं, मी याच्यामध्ये यल यत प्राप्य असं म्हटलं, दोन वेगळे शब्द त्यांनी वापरले. की एका शब्दामध्ये मुद्दाम प्रयत्नाने मिळवणे असाही भाग असतो, आणि दुसऱ्या याच्यामध्ये दोन्ही त्याच्यामध्ये येऊ शकतो, आणि प्रयत्नाने सुद्धा तुम्हाला मिळू शकेल किंवा इतर मार्गाने सुद्धा सहज सहजरीतीने सुद्धा ते प्राप्त होऊ शकेल. कस तर त्याचं याच्यात त्याने हे दिलेलं आहे की एकदा यत प्राप्त म्हणजे ह्या भक्ती मार्गाची प्राप्ती झाल्यानंतर, हा भक्ती मार्ग मिळाल्यानंतर, पण पहिला प्रश्न हा मिळाला कसा कसा मिळू शकतो, त्याच्यावर पहिलं त्यांनी दिलंय की एक पहिला त्याच्यामध्ये अनुवंशिक रीतीने भक्ती मार्ग भक्ताला मिळू शकतो. त्याच्यात त्यांनी उदाहरण बरीच दिली आहेत की बळी हा प्रल्हादाचा वंशज होता, त्यामुळे अनुवंशिक त्या ह्याच्यापासून प्रल्हादापासून त्याच्याकडे भक्ती बळीकडे जाईल. नंतर भानुदास एकनाथ हे उदाहरण आहे की भानुदास ते मला वाटतं एकनाथ म्हणजे आजोबा की पंजोबा असे काहीतरी होते, ते महान भगवत भक्त होते, आणि एका कानडे राजानी ही विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरून नेल्यामुळे त्यांनी यांना दृष्टांत दिला पांडुरंगानी की बाबा मी इथे ह्या श्रीमंत राजाच्या तावडीत सापडलेले, तर तू ये आणि माझी सुटका कर आणि परत घेऊन जा. म्हणून ते तिकडे जाऊन त्यांच्या तिथून ते घेऊन आले आणि त्यांनामध्ये चोर म्हणून पकडलं. त्याच्यानंतर मग त्यांना फाशी द्यायचा प्रसंग आला आणि त्यावेळी तो जो शूळ होता त्याचा वृक्ष झाला किंवा वेळ झाले असा त्याचा असा तो कथा झाला. म्हणून त्यांच्या कुळामध्ये संत एकनाथ संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांनी हेच म्हटलेलं, तुकाराम महाराजांकडे सुद्धा वाढ वडिलांच्या त्यांच्या भाऊ त्यांच्या पूर्वजांकडे विठ्ठल भक्ती होतीच त्यांच्या घराण्यामध्ये. त्यांनी म्हटले माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगान, सहज वडिला होती सेवा म्हणून मी पूजितो या देवा. तुकाराम महाराजांच्या अभंगातला भाग आहे. त्यांनी तिसरा दुसरा देव माझे उदाहरण सांगायला हरकत नाही सहज घुसवून देतो ऐसा दे म्हणजे की माझ्या वडिलांच्याकडून यशवंतराव देव महाराजांचं घराणं आहे भोसेकडे, म्हणजे त्यांचं खरंच नाव यशवंतराव भोसेकडे, ती नाशिकला समाधी वगैरे आहे मोठी हे आहे. हा यशवंतराव बहुतेक संतांच्या गेल्या पिढीच्या संतांच्या चरित्रामध्ये ते यशवंतराव देव मामलांकडे गेले, त्यांनी सांगितलं वा तुझं काम माझ्याकडे नाही तू अमुक माणसाकडे जा वगैरे, आणि ते नृसिंहाचे भक्त होते. आणि त्यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगतात की ते बडोदा सरकारच्या हाताखाली बडोद्याच्या संस्थांमध्ये कामाला होते मामलेदार म्हणून, पण मुंबईत जर दर्शनाला आले तर दुसऱ्या दिवशी नारळ मिळत नसते मुंबईमध्ये, सगळे नारळ त्यांच्या याच्यावर अर्पण केले जाते. तर ते त्यांच्या घराण्यामध्ये माझा जन्म, ते माझे काहीतरी खापर पंजोबा पंजोबा असे काहीतरी आहे, आणि आईकडून पंत महाराज बाळेकुंदरीकर म्हणून तिकडे बेळगावच्या बाजूला एक मोठे संत होऊन गेले पंत महाराज बाळेकुंदरीकर म्हणून, त्यांची बरीच भजनं बिजनं याच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. तर आई मामाला सांगायची की तिकडनं त्यांची मी कोणीतरी लागते म्हणून, आमचं ते घराणं मुळचं आणि त्याच्यामुळे माझ्या आईचं कानडी घराणं असल्यामुळे काळकुंद्री असं आडनाव होतं, कारण काळकुंद्री तिकडे गाव होतं या बेळगाव जिल्ह्यामध्ये, म्हणून तिकडची ती, आणि हे ती काळकुंद्री हे बाळेकुंद्रीकर, त्यामुळे बाळेकुंद्रीचं नाव बदलून आमचे कोणीतरी म्हणजे आजोबा वगैरे असं त्या काळकुंद्रीला राहायला आले आणि ते काळकुंद्री नाव हे होईना म्हणजे इथे कोणाला संबंध नाही म्हणून माझ्या मामाने ते काळकुंद्री बदलून कुलकर्णी केलं. त्यामुळे माझ्या मामाचं नाव कुलकर्णी
मामाची आईचं नाव माहेरचं काळकुंद्री.